हॅलो.
हा भाई, ते अनिल परबचं कार्यालय तोडायची ऑर्डर झाली.
कुठलं कार्यालय?
बांद्र्याचं कार्यालय होतं बघा, माडाच्या, दोन माडाच्या इमारतीमध्ये.
वा, व्हेरी गुड, व्हेरी गुड.
लोकायुक्तांनी ऑर्डर दिली एक महिन्याच्या आत माडाने ते बांधकाम पाठवून टाकावं.
म्हणजे गुन्हा पण दाखल होईल ना?
हो, गुन्हा दाखल होणार.
हा मग गुन्हा दाखल झाला तर राजीनामा द्यावा लागेल. मग गुन्हा दाखल झाला ना शाळेकडून तर मग त्याला रिझाईन द्यावा लागेल ना?
होय होय होय.
असं काय?
हो,
व्हेरी गुड, व्हेरी गुड. त्याची कॉपी आहे का तुझ्याकडे?
नाही, कॉपी 2 दिवसांनी मिळेल. आज ऑर्डर झाली आहे पण 2 दिवसांनी कॉपी मिळेल.
ओके.
हा हा,
ऑर्डर झाली तर मग गुन्हा आपण दाखल करा लागेल ना, ती अनाज बांधकाम केलं म्हणून. एमआरटीपीच्या माध्यमातून गुन्हा होईल ना दाखल?
हो, होईल ना, होईल ना. तो करणार आहे देव. किरीट सोमय्या करणार आहे.
ओके 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 ओके.